23 जुलै 1927 पासून ते आत्तापर्यंत भारतामध्ये रेडिओ सुरू झालाय तो होता पहिला दिवस. 92 वर्षांपूर्वी पहिल्यांदा रेडिओ भारतात वाजला होता. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक यहाँ पर लौट कर आ चुकी है शो के तीसरे घंटे में. वेलकम है आप सभी का. आज अपन सेलिब्रेट करते हैं रेडियो का दिवस. सगळ्यात पहिल्यांदा भारतात रेडियो या दिवशी प्ले झाला होता यार इतक्या वर्षांपूर्वी. आणि आजही किती जरी आपल्याकडे बाकीचे डिव्हाइसेस असले ना तरी सुद्धा आपण रेडिओ प्रेफर करतो, रेडिओ ऐकतो आपण. त्याच्यामागचं कारण सुद्धा तसंच आहे ना. तुमच्या आयुष्यात तुमच्या रेडिओचं काय स्थान आहे सांगा म्हणालो तुम्ही. तुम्हाला इकडे कॉल फ्लॅश होतोय.
रेडिओ जर नसला असता तर आय डोंट थिंक सो की माझ्याकडे गाडीतले. मी हे नेहमी गाडीमध्येच ऐकतो रेडिओ मोस्टली. तर माझी जर्नी एकदम असं हे झाली असती, म्हणजे रुटीन झाली असती. कारण तेच गाणे सीडी प्लेअर असेल, सीडी असेल किंवा पेनड्राईव्ह असेल, तेच गाणे रुटीन लागले असते. पण जे आरजेंची बोलणं असेल किंवा आरजेचं जे ग्लोबल टच आहे तेवढं राहिलं नसतं. फक्त म्युझिकशी टच राहिलं असतं, बाकीच्या गोष्टींसोबत टच राहिला नसता.
रेडिओच्या बाबतीतलं सगळ्यात जास्त काय आवडतं तुला?
सगळंच म्हणजे आरजेज, आरजेजची बोलणं, त्यांची इन्फॉर्मेशन, गाण्यांबद्दल इन्फॉर्मेशन, त्यांचं बॅकग्राऊंड, म्हणजे गाणं कोण गायलं, काय गायलं, कसं गायलं, तो स्पेसिफिक इव्हेंट असेल किंवा तो स्पेसिफिक डे जो आहे जो आम्हाला काही माहितीच नसतो, रेडिओमुळे कळतं. म्हणजे समजा एखाद्या सिंगरचं गाणं, म्हणजे बर्थडे असेल, अॅनिव्हर्सरी असेल, त्या सगळ्या गोष्टी याच्यावरनच कळतात जास्त तरी.
रेडिओ हमारे लाईफ में बहुत ही ज्यादा इम्पॉर्टन्स रखता है. म्हणजे माझ्या तरी आयुष्यामध्ये खूप महत्वाचा आहे रेडिओ. इकडे मी काम करते, माझा ड्रीम जॉब होता रेडिओमध्ये काम करणं. यार रेडिओ प्रेम आहे माझं. त्या व्यतिरिक्त आता अजून दुसरं काय सांगणार ना. तुमच्या आयुष्यात रेडिओचं काय स्थान आहे सांगा. 9607007935 माझा नंबर आहे. रेडिओच्या बाबतीतली कुठली गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते तेही सांगू शकता. हा मैं यही पर हूँ, यही पर कॉल करना है आपको. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो.